बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांच्या हक्कांसाठी आचारसंहितेत 54 कलमे आहेत. त्यापैकी 1 ते 42 कलमे हे बालकांचे निव्वळ अधिकार आहेत. हे 42 अधिकार प्रामुख्याने 4 विभागात विभागले आहेत. ते म्हणजे जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार आणि सहभागाचा अधिकार. 43 ते 54 हे कलम बालकांचे संरक्षण करण्यासाठीचे मार्गदर्शिका आहेत. या संबंधीच्या वाचन साहित्यासाठी आपण कला पंढरी संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क करू शकता. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.